यिर्मयाह अध्याय 9. जर माझे मस्तक पाण्याने भरले असते आणि माझे डोळे अश्रूंचे झरे असते, तर मी माझ्या नाश पावलेल्या लोकांच्या कन्येसाठी अहोरात्र रडलो असतो, तर किती बरे झाले असते. जर वाळवंटात माझ्यासाठी एक ठिकाण असते, तर मी माझ्या लोकास सोडून त्यांच्यापासून खूप दूर गेलो असतो, कारण ते सर्व व्याभिचारी आणि विद्रोही असे आहेत. कारण ते त्यांच्या जिभेने खोटे बाण सोडतात, पण ते या पृथ्वीवर विश्वासूपणात मोठे नाहीत. ते एका पापाकडून दुसऱ्या पापाकडे जातात, ते मला ओळखत नाही. परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही प्रत्येक आपल्या शेजाऱ्याविषयी सावध असा आणि कोणत्याही भावावर विश्वास ठेवू नका, कारण प्रत्येक भाऊ फसवणारा आहे आणि प्रत्येक शेजारी निंदा करणारा आहे. प्रत्येक मनुष्य आपल्या शेजारीची थट्टा करतो आणि सत्य बोलत नाही. त्यांचे जीभ खोटे बोलते. दुष्टाई करण्यासाठी ते आपणाला दमवतात. तू आपल्या कपटामध्ये राहतो, त्यांच्या कपटामुळे ते मला ओळखायला नाकारतात, असे परमेश्वर म्हणतो. यास्तव सेनादेश परमेश्वर असे म्हणतो, पहा, मी त्यांची परीक्षा घेईन आणि त्यांना तपासून पाहीन, कारण मी आपल्या लोकांच्या कन्येकरता आणखी काय करू. त्यांच्या जिभा टोकदार बाणाप्रमाणे आहेत, त्या अविश्वासू गोष्टी बोलतात. प्रत्येक जण शेजाऱ्याशी वरवर चांगले बोलतो, पण गुप्तपणे ते शेजाऱ्यावर टपून असतात. या गोष्टीमुळे मी त्यांना शिक्षा करणार नाही काय? अशा गोष्टीविषयी या राष्ट्रावरून मी सूड उगू नये का? परमेश्वर असे म्हणतो, मी डोंगरासाठी अंकात व विलाप करीन आणि मी कुरणासाठी शोकगीत गाईन, कारण ती जाळून टाकली आहे. तेथून आता कोणी प्रवास करीत नाही, त्यांना गुराचा आवाजही ऐकू येत नाही. आकाशातील पक्षी आणि प्राणी दूर निघून गेले आहेत. म्हणून मी यरुशलेम नगरी कचऱ्याचा ढीग करीन, ते कोल्ह्यांचे वस्तीस्थान होईल. मी यहुदातील नगरे नष्ट करीन, मग तेथे कुणी राहणार नाही. या गोष्टी समजण्या इतक्या सुंदर कुणी आहे का? परमेश्वराच्या मुखाने जे काही घोषित केले म्हणजे ते तो कळू शकेल काय? या भूमीचा नाश का झाला? जेथे कोणी जात नाही अशा वाळवंटासारखी ती का केली गेली? परमेश्वर म्हणाला, हे असे झाले कारण त्यांनी माझ्या शिकवणुकीला सोडून दिले, जे मी त्यांच्या समोर ठेवली होती, आणि त्यांनी माझी वाणी ऐकण्यास आणि त्यावर चालण्यास नकार दिला. हे असे झाले कारण ते आपल्या दुराग्रही हृदयाच्या मर्जीप्रमाणे वागले आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवल्याप्रमाणे बालदेवास अनुसरले. यास्तव सेनादेश परमेश्वर इस्रायलचा देव असे म्हणतो, मी या लोकास कडू दवना खायला लावीन आणि विषारी पाणी प्यायला लावीन. नंतर मी त्यांना अशा राष्ट्रामध्ये विखरून टाकीन, त्यांनी किंवा त्यांच्या वडिलांनी पूर्वी कधी ज्यांच्याबद्दल ऐकले नव्हते, आणि मी या सर्व लोकांचा नाश होईपर्यंत त्यांच्या मागे तलवार पाठवीन. सेनादेश परमेश्वर असे म्हणतो, या गोष्टीचा विचार करा. प्रेत यात्रेच्या वेळी रडणाऱ्यांना बोलवा, त्यांना येऊ द्या. आक्रदनात कुशल असलेल्या स्त्रियांना बोलवा, त्यांना येऊ द्या. त्यांनी घाईने आमच्यासाठी विलाप करावा, म्हणजे आमचे डोळे भरून येतील आणि आश्रूंचा पूर येईल. सेनेमधून विलापाचा आवाज ऐकायला येतो आहे. आम्ही कसे उद्ध्वस्त झालो आहोत, कारण आमची खरोखरच अप्रतिष्ठा झाली. आम्ही आपली भूमी सोडली आहे, कारण त्यांनी आमची घरे पाडून टाकली आहेत. तर स्त्रियांनो, परमेश्वराचे वचन ऐका, त्याच्या मुखातील निघणाऱ्या संदेशाकडे चित्त लावा. नंतर तुमच्या मुलींना मोठ्याने विलाप करण्यास शिकव आणि शेजारील प्रत्येक स्त्रीला शोकागीत शिकवा, कारण बाहेर असलेली मुले आणि चौकात तरुणांना नाहीशे करण्यास मृत्यू आमच्या खिडक्यातून चढून आला आहे. तो आमच्या राजवाड्यामध्ये शिरला आहे. असे सांग, परमेश्वर असे म्हणतो, जसे उघड्यावर खत पडते आणि कापणाऱ्या मागे पेंडीतून गळम पडते, तशी मनुष्याची प्रेते पडतील आणि ती कोणी गोळा करणार नाहीत. परमेश्वर म्हणतो, शहाण्यांनी त्यांच्या शहाणपणाबद्दल, बलवानांनी त्यांच्या बळाबद्दल व श्रीमंतांनी त्यांच्या पैशाबद्दल अभिमान बाळगू नये. पण जर कोणाला अभिमान बाळगवायचा असेल, या गोष्टीचा बाळगावा की तो मला समजतो आणि मला ओळखतो, कारण मी परमेश्वर आहे जो प्रामाणिकपणा व न्याय आणि नीतिमानता या पृथ्वीवर चालवतो, कारण या गोष्टीमध्ये मला हर्ष वाढतो. परमेश्वर असे म्हणतो, ज्यांची फक्त शारीरिक सुंता झाली आहे अशांना शिक्षा करण्याचे दिवस येत आहेत. मिसर, यहुदा, अदोम, अमोन, मॉब यातील व वाळवंटात राहणारे ज्यांनी आपल्या डोक्यावरचे केस कापले त्यांना शासन करीन, कारण ही सर्व राष्ट्रे बेसुनत आहेत आणि इस्रायलचे सर्व घराणे बेसुनत हृदयाचे आहेत.